चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर मिलचे प्रबंध निदेशक यांनी GPS प्रणालीद्वारे केलं ऊस सर्वेक्षणाचं निरीक्षण। कैथल सहकारी साखर मिलचे प्रबंध निदेशक जगदीप सिंह यांनी बुढाखेडा या गावामध्ये GPS प्रणालीद्वारे खसरा नंबर, किल्ला नंबर याबरोबरच ऊसाच्या सर्वेक्षणाचं निरीक्षण केलं। त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की शेतकऱ्यांना ऊसाचं प्रति एकर उत्पादन किती हे जाणून घेण्यासाठी त्यांना आपल्या शेताचं वास्तविक क्षेत्रफळ माहीत असणं आवश्यक आहे। साखर मिलच्या वतीनं पहिल्यांदाच GPS प्रणालीवर आधारित ऊस पिकाचं सर्वेक्षण करण्यात आलं। या प्रणालीद्वारे ऊसाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारा GPS ॲपमध्ये खसरा नंबर, किल्ला नंबर नोंदवण्यात येत आहे। 15 जुलै 2019 पर्यंत शेतकऱ्यांनी आपापल्या शेताचा खसरा नंबर आणि किल्ला नंबर आपल्या संबंधित ऊस कामदारांना लिहून द्यावा, ज्यामुळे वेळेत बोर्डिंग होईल आणि हरियाणा सरकारच्या ई खरेदी पोर्टलवर ऊसाच्या पिकाचं सर्वेक्षण वेळेत अपलोड होऊ शकेल। शेतीसाठी पाण्याच्या सदुपयोगासंदर्भात माहिती देताना निदेशक जगदीप सिंह यांनी सांगितलं की जमिनीवरील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे। शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा संचय केला पाहिजे आणि याबाबतीत इतर शेतकऱ्यांच्यातही जागृती निर्माण केली पाहिजे। यावेळी रामदिया श्योकंद, डॉक्टर रामपाल देशराज, शमशेर सिंह, राजेश कुमार, प्रदीप कुमार, रामबीर सिंह, अक्षय कुमार, विजय कुमार आणि अमरिक सिंह उपस्थित होते।